नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी ह्यो आसात प्रादेशीक खबरो. मुखेल खबरो. देव, देश आणि धर्म महत्वाचे आसात, तांचे विशीं आमी जापसालदारकेन वागपाक जाय अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी म्हळां. संयुक्त अरब अमिरातीच्या संवसारीक वेपार केंद्रांत घडोवन हाडिल्ल्या आंतरराष्ट्रीय आयुष परिशद आनी प्रदर्शनाच्या तिसऱ्या आवृत्तीन गोंय राज्य वांटेकार जालां. कार्नावाल उत्सवाच्या दुसऱ्या दिसा निमतान आयज मडगांवांत चित्ररथ मिरवणूक चालू आसा. पर्यटन मंत्री रोहन खंवटे हांचे हस्तुकी मिरवणुकेक सुरवात जाल्या. आनी गोंयासयत आयज पुराय देशभरांत महाशिवरात्रेची परब अभिशेक तशेंच तरेकवार धर्मीक कार्यावळी सयत व्हड भावार्थान आनी उर्बे उमेदीन मनयतात. आतां पुराय खबरो. देव, देश आनी धर्म महत्वाचे आसा आनी तांचे विशीं आमी जबाबदारीन वागपाक जाय. गोंय हें धर्मीक तशेंच गिरेस्त संस्कृताय आशिल्लें राज्य आसा अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी म्हळां. गोंयच्या धर्मीक पर्यटनात गोवेश्वर मंदीर हे निश्चितूच महत्वाचे धर्मीक थळ थारतले असो विश्वास मुखेलमंत्र्यांनी प्रगटायतना म्हळा
की गोवेश्वर महादेव मंदिर या नावाने नरेंद्रचार्य महाराजांनी जे मंदिर निर्माण केलं त्या निमित्तानं महाराजांचं खूप खूप नमन करतो. त्यांचे आशीर्वाद या गोमंतकासाठी असेल. आणि फक्त शिवमंदिर नाहीये तर मी म्हणेन की त्याने फक्त एक शिवमंदिर केलेलं नाहीये तरी 12 ज्योतिर्लिंग, या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्यासाठी आपल्याला 12 ठिकाणी महाराष्ट्रात जावं लागेल. त्या एकत्र या ठिकाणी ही 12 लिंग आणून जे ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्यासाठी गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटका लोकातील कुठेही जायची गरज नाहीये तर फक्त एकच गोवेश्वराच्या मंदिरामध्ये आल्याने आपल्याला 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन या ठिकाणी होईल.
रक्तदान, अन्नदान, व्यसनमुक्ती हातून नरेंद्राचार्य महाराजांचे कार्य खूप व्हड असा. गोंय ही धर्मीक आणि सांस्कृतिक भूंय असा. देवळां आणि संतां खातीर पोर्तुगीज राजवटींत लेगीत गोंयची संस्कृताय तिगून उरल्या अशें मुखेलमंत्र्यांनी मुखार म्हळां. गोंयचे मातयेंत ईश्वरी चैतन्य आशिल्लो अंश आसा. परशुरामान निर्मिती केल्ल्या ह्या गोमंत भुमीत आगळे वेगळे धर्मीक म्हत्व आसा अशें पुज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्रचार्य हांणी म्हळां. मुगल तशेंच पुर्तुगीजांनी गोंयची धर्मीक तशेंच सांस्कृतीक वारशाचो विध्वंस केलो, मात गोंयकारांनी तो परतून तिगोवन दवरला अशें नरेंद्राचार्य महाराजांनी म्हळां. गोवेश्वर महाशिव मंदिराचो आयज प्राणप्रतिश्ठा आनी कलशरोहण सुवाळो मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांचे हस्तुकी जालो. ह्या वेळार तांची घरकान्न सुलक्षणा सावंत हाजीर आशिल्ली. मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांचे हस्तुकी गोवेश्वर महाशिव आनी द्वादश ज्योतिर्लिंगाची प्राणप्रतिश्ठा जाली. जाल्यार दनपारच्या सत्रांत पुज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराजांनी बरयल्ल्या 1500 पानांच्या गोवेश्वर महिमा संहिता ह्या ग्रंथाचे मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांचे हस्तुकी विमोचन जालें. कार्यावळीच्या दुसऱ्या सत्रांत गोंयचे राज्यपाल कुलपती अशोक गजपती राजू हांणी मंदिराक भेट दिवन देवदर्शन घेतलें. ह्या वेळार माचेर कानेटकर दास महाराजा, ब्रह्मेशानंद महाराज तशेंच हेर साधू संत हाजीर आशिल्ले. हे कार्यावळीक गोंय, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात तशेंच संप्रदायाच्या देशभरांतल्या हेर भाविकांनी व्हड संख्येन आपली उपस्थिती लायली. केंद्रीय उद्देगीक सुरक्षा दळाची वंदे मातरम कोस्टल सायक्लोथॉन 2026 आयज सांजवेळा गोंयच्या चिखली वाठारांत पावली. सायकल पंगडान मोर्मुगांवा बंदर प्राधिकरणात थांबचे पयलीं 182 किलोमिटर लांबायेचो मार्ग पुराय केलो. ह्या वेळार पंचायत मंत्री मोहिन गुदिनो, आयपीएस डीजीपी अनूप कुमार, विमानतळ प्राधिकरणाचे मुखेली बिपीन कुमार, आयपीएस विजय प्रकाश, आयपीएस अभिषेक गोयल तशेंच आमदार संकल्प आमोणकार आनी दाजी साळकार हाजीर आशिल्ले. संवसारभरांतल्या आयुर्वेदेच्या मळार आनी आयुष खाला हेर पारंपारीक पद्दतींच्या मळार भागधारकांक एकठांय हाडपी प्रतिश्ठीत जागतीक मंच आशिल्ल्या आंतरराष्ट्रीय आयुष परिशद आनी प्रदर्शनाच्या तिसऱ्या आवृत्तींत गोंय राज्य वांटेकार जालें. ही परिशद आनी प्रदर्शनाची कार्यावळ विज्ञान भारतीन UAE संवसारीक वेपार केंद्रांत आयोजीत केल्या. ही कार्यावळ फाल्यां मेरेन उक्ती आसतली. आयज कार्नवाल उत्सवाचो दुसरो दीस आसून त्या निमतान आयज मडगांव शारांत चित्ररथ मिरवणूक चालू आसा. पर्यटन मंत्री रोहन खंवटे हांणी होली स्पिरीट चर्च चौकांत ह्या मिरवणुकेक बावटो दाखोवन सुरवात केली. ह्या वेळार भौशीक बांदकाम खात्याचे मंत्री दिगंबर कामत, नावेलीचे आमदार उल्हास सुयेकार, मडगांवचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर आनी हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. होली स्पिरीट चर्च चौकांत सावन सुरू जाल्ली ही मिरवणूक नगरपालिका चौकांत सोंपतली. हे मिरवणुकेंत आमदार विजय सरदेसाय हे वांटेकार जाल्ले. इतले मजगतीं गोंय पर्यटन खातें आनी उदरगत संस्थेच्या वतीन फाल्यां सावन मोर्जेंत 2 दिसांच्या कार्नावाल उत्सवाक सुरवात जातली. ते निमतान तरेकवार सांस्कृतीक कार्यावळी आनी सर्ती घडोवन हाडल्यात अशी माहिती आयोजन समितीचे अध्यक्ष तशेंच मांद्रेचे सरपंच रॉबर्ट फेर्नांडीस हांणी दिली. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात.
22 सितंबर नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार पनीर शैम्पू साबुन टूथपेस्ट हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री जीएसटी दौर में लगता था 27% तक टैक्स वो अब केवल 5%।
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी।
कम टैक्स ज्यादा बचत नेक्स्ट जेन जीएसटी।
गोंया सयत देशभरांत आयज महाशिवरात्रेची परब व्हड भावार्थान आनी उर्बे उमेदीन मनयतात। दिवचलमालांत महाशिवरात्र उत्सव वेगवेगळ्या भागांनी तरेकवार कार्यावळींनी व्हड उमेदीन आनी भक्तीभावान मनयतात। महाशिवरात्रीच्या निमतान गोंयचे नामनेचे तीर्थक्षेत्र म्हळ्यार हरवळेच्या श्री रुद्रेश्वर देवस्थानांत महाशिवरात्रीच्या निमतान आयज फांतोडेर 4 वरां सावन दीसभर विंगड विंगड धार्मीक आनी सांस्कृतीक कार्यावळीचें आयोजन जालें। भाविकांनी श्री रुद्रेश्वर देवस्थान मंदिरांत वचून श्री रुद्रेश्वराच्या स्वताच्या हातांनी अभिशेक केलो तशेंच तीर्थार वचून पवित्र स्नान केलें। महाशिवरात्रीच्या निमतान गोंयचे मुखेलमंत्री तशेंच साखळेचे आमदार दोतोर प्रमोद सावंत हांणी हरवळे रुद्रेश्वर देवस्थानांत वचून श्री रुद्रेश्वर देवाचें दर्शन घेतलें। महाशिवरात्रीच्या निमतान हरवळे प्रमाणूच नार्वे वाठारांतल्या श्री सप्तकोटेश्वर मंदीर दिवचल मुळगांव मये चोडण कारापूर साखळी विरडी आमोणे नावेली तशेंच मोरजे वाठारांतल्या हेर भागांनी आशिल्ल्या महादेवाच्या देवळांनी महाशिवरात्रीच्या निमतान आयज दीसभर धार्मीक सांस्कृतीक आनी मन रिजवण्याच्यो कार्यावळी जाल्यो। फोंडें तालुक्याच्या वेगवेगळ्या वाठारांनी महाशिवरात्री उत्सव भावार्थान आनी उर्बे उमेदीन मनयलो। अभिशेक महापुजा भजन किर्तन महाआरती आनी धर्मीक विधींनी उत्सव चालू आसा। बोरयेच्या नामनेच्या सिद्धनाथ पर्वताचेर आयज सकाळीं फांतोडेचेर भक्तांनी शिवपिंडीक अभिशेक धर्मीक विधी केले। रामनाथीच्या श्री रामनाथाच्या देवळांत महाशिवरात्री निमतान जत्रोत्सव सुरू जाला। हे निमतान वेगवेगळे धर्मीक विधी आनी सांस्कृतीक कार्यावळी आयोजीत केल्यात। तशेंच मंगेशी वाठारांतल्या मंगेश देवस्थान नागेशीचे श्री नागेश देवस्थान शिरोडेचे कामाक्षी देवळांत जात्रेक सुरवात जाल्या। धवळी वाठारांतले कमळेश्वर देवूळ शिरोडेचे शिवनाथ देवूळ बोरयेचे संजेश्वर देवूळ फोंडेचे कपिलेश्वर देवूळ गोविंदनाथ मंदीर बेतोडेच्या महादेव देवळांत तशेंच तांबडी सुर्लाच्या महादेव देवळांत आनी हेर इश्वराच्या देवळांनी भक्तांनी सकाळ सावन दीसभर गर्दी करून अभिशेक आनी पुजा केली। इतले मजगती पुरातन आघापूरच्या महादेवाच्या देवळांत सकाळ सावन सामुहीक अभिशेक तशेंच हेर धर्मीक कार्यावळी चालू आशिल्ल्यो। डोळी फोंडेच्या कमळेश्वर देवळांत सकाळीं दुग्धाभिशेक आनी रुद्रानुष्ठान संपन्न जाले। पुराय गोंया वांगडा दक्षीण गोंयांतूय आयज महाशिवरात्रेचो उत्सव व्हड भक्तीभावान आनी उमेदीन मनयलो। मडगांवच्या दामोदर लिंग मंदिरांत सकाळ सावन भाविकांनी लिंगाचेर अभिशेक घालपाक गर्दी केल्ली। पारोडा केपेच्या श्री चंद्रेश्वर मंदीर जामावलीच्या श्री रामनाथ दामोदर मंदिरांत रिवणाच्या विमलेश्वर मंदीर तशेंच सांगेच्या संगमेश्वर देवळांत आनी काणकोणच्या मल्लिकार्जून मंदिरांत शिवरात्रेचे मुखेल सुवाळे जाले। म्हायती आनी प्रसिद्धी खात्यान 19 तारखेक अंत्रुज मालांत फर्मागुडी वाठारांत छत्रपती शिवाजी महाराजाचे जयंती निमतान हायस्कूल आनी उच्च माध्यमीक विद्यार्थ्यां खातीर छत्रपती शिवाजी महाराजाच्या जिविताचेर आनी कार्याचेर अखील गोंय नाट्यप्रवेश सर्त आनी आंतर महाविद्यालय क्वी सर्त घोशीत केल्या। ही सर्त सकाळी 9 वरां सावन फर्मागुडीच्या श्री गणपती देवस्थानाच्या आवाठांत जातली। नाट्यप्रवेश सादरीकरणा खातीर चडांत चड 5 मिनटांचो वेळ मेळटलो। मेणकुरेच्या वेटरन्स खेळगडे क्रिकेट क्लबान 7वे अखील गोंय वेटरन्स खेळगडे सिझन बॉल क्रिकेट सर्तीचें आयोजन केलां। ही सर्त आयज सावन सुरू जाल्या। सर्तीतल्या जैतिवंत पंगडाक 11,111 जाल्यार उपहस्तांत पंगडाक 7,777 रुपयांचे रोख इनाम भेटयतले। आनी आतां हवामान। पणजी वेधशाळेन नोंद केला ते प्रमाण आयज पणजेंत उण्यांत उणें 20° सेल्सियस जाल्यार चडांत चड 35° सेल्सियस तापमानाची नोंद जाल्या। आनी खबरो सोंपोवच्या आदी परतून एक फावट मुखेल खबरो। देव देश आनी धर्म म्हत्वाचे आसात तांचे विशीं आमी जापसालदारकेन वागपाक जाय अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हळां। संयुक्त अरब अमिरातीच्या संवसारीक वेपार केंद्रांत घडोवन हाडिल्ल्या आंतरराष्ट्रीय आयुश परिशद आनी प्रदर्शनाच्या 3रे आवृत्तींत गोंय राज्य वांटेकार जालां। कार्नावाल उत्सवाच्या 2रे दिसा निमतान आयज मडगांवांत चित्ररथ मिरवणूक चालू आसा। पर्यटन मंत्री रोहन खंवटे हांचे हस्तुकीं मिरवणुकेक सुरवात जाल्या। आनी गोंया सयत आयज पुराय देशभरांत महाशिवरात्रेची परब अभिशेक तशेंच तरेकवार धर्मीक कार्यावळी सयत व्हड भावार्थान आनी उर्बे उमेदीन मनयतात। आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो। आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं तुमकां परतून आयकूंक मेळटल्यो प्रादेशीक खबरो फाल्यां सकाळीं 7 वरां 25 मिनटांचेर. तो मेरेन नमस्कार.